आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, वेळेचं सुयोग्य नियोजन करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला। राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात। लोकप्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतानाच विधिमंडळाची प्रतिष्ठा अबाधित राखावी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं आवाहन। आणि सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून नव्यानं मुदतवाढ नाही, पणन विभागाचं स्पष्टीकरण। आता सविस्तर बातम्या। आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, वेळेचं सुयोग्य नियोजन करा, आपल्या भावना कुटुंबीय आणि किंवा प्रियजनांकडे व्यक्त करत जा आणि तणावमुक्त रहा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विद्यार्थ्यांना दिला। परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून त्यांनी काल नवी दिल्लीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,
बॅट्समॅन उस प्रेशर की परवाह नहीं करता, उसका पूरा ध्यान उस बॉल पे होता है। अगर आप भी इस प्रेशर को मन में न लेते हुए अपना ध्यान, आज मैंने इतना पढ़ना तय किया, ये अगर कर लेते हैं आप आराम से उस प्रेशर में से भी अपने आप को दिखा सकते।
योग्य आहार आणि शांत झोप या दोन्ही गोष्टींचं महत्व सांगताना मोदी म्हणाले,
पोषण में शरीर के वेलनेस के लिए, फिटनेस के लिए नींद का बहुत महत्व है। और इन दिनों तो पूरा मेडिकल साइंस इस बात पर केंद्रित हो रहा है कि जो पेशेंट आता है उसकी नींद कैसी है, कितने घंटे सोता है, ये सारे सवालों की बहुत गहराई से अध्ययन कर रहे हैं।
पालकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता, त्यांची इच्छा ओळखावी आणि त्यांना प्रोत्साहन देऊन मदत करावी, असं आवाहनही पंतप्रधानांनी पालकांना केलं। देशातल्या विविध राज्यातून आलेल्या 36 विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला। विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली। राज्यातही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम ऐकला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विद्यार्थ्यांसमवेत हा कार्यक्रम ऐकला। विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातल्या भीतीवर विजय मिळवावा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला। परीक्षा हे अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातल्या आव्हानांशी सामना कसा करावा हे समजून घेण्यासाठी परीक्षा पे चर्चा हा संवाद उपयुक्त आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। नाशिकच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेतील श्रावणी वैद्य या विद्यार्थिनीने या कार्यक्रमाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या। ती म्हणाली,
मला हे सांगताना खूप आनंद होतो आहे की आमच्या सरकारने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली की आम्ही आमच्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधू व चर्चा करू। तर हे म्हणजे परीक्षा पे चर्चा हे कार्यक्रम। या कार्यक्रमातून आपल्याला हा संदेश मिळतो की वेळेचे महत्व व भौतिक कौशल्याचे महत्व। ते आपल्याला हे सांगू इच्छितात की फक्त अभ्यासच नव्हे तर इतर गोष्टी जशा खेळ, नृत्य, संगीत हे देखील आपल्या आयुष्यात तितकेच गरजेचे आहेत जेवढा अभ्यास। मी आपल्या पंतप्रधानांना धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून।
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात होत आहे। या परीक्षेसाठी 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे। राज्यभरातील 3,373 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे। परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीनं मंडळानं 271 भरारी पथकांची नेमणूक केली आहे। परीक्षेदरम्यान कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे। या अंतर्गत राज्यातल्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यानं निगराणी ठेवली जाणार आहे। तसंच परीक्षा केंद्रांच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून आज ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवतील। फ्रान्सचा दौरा आटोपून पंतप्रधान अमेरिकेला जाणार आहेत। जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतानाच विधिमंडळाच्या सभागृहांची प्रतिष्ठा अबाधित राखणं ही देखील लोकप्रतिनिधींची महत्वाची जबाबदारी आहे, असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल केलं। महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी नवी दिल्ली संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना बिर्ला बोलत होते। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यावेळी उपस्थित होत्या. राज्य विधिमंडळाच्या सदस्यांनी शून्य तास, प्रश्नोत्तर तास यासारख्या संसदीय प्रक्रिया प्रभावीपणे वापराव्यात आणि सभागृहात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन बिर्ला यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचा समारोप होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं. नंतर त्यांनी अक्षयवट आणि बडा हनुमान मंदिर इथंही भेट दिली. महाकुंभात आतापर्यंत 43 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं आहे. महाकुंभ येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दरम्यान महाकुंभमेळ्यानिमित्त जानेवारी महिन्यात पुणे विभागातून 80,177 प्रवाशांनी रेल्वेनं प्रयागराजपर्यंत प्रवास केला आहे. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागाला 8,42,00,000 रुपयांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ मिलिंद हिरवे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे विभागातून आतापर्यंत 5 विशेष रेल्वेगाड्या प्रयागराजसाठी सोडण्यात आल्या असून 21 फेब्रुवारीलाही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. IRCTC मार्फत प्रयागराज इथं यात्रेकरूंसाठी राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. राज्यात पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दूरस्थ माध्यमातून या मोहिमेचं उद्घाटन केलं. या मोहिमेअंतर्गत 2 वर्षांपेक्षा लहान बालकं, गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती वगळता सर्वांना प्रतिबंधक गोळ्यांचा डोस देण्यात येणार आहे. काल पहिल्याच दिवशी 18,321 नागरिकांना हत्तीरोग निर्मूलन औषधाची मात्रा देण्यात आली. आजच्या आधुनिक जगात मनुष्य एकीकडे प्रगती करत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक आणि भावनिक स्तरावर अशांत होत आहे. अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचं समाजात प्रेमभावना, शांतता आणि सद्भावना प्रसाराचं कार्य अतिशय प्रशंसनीय आहे असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं. ब्रह्मकुमारी संस्थेच्या वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता आणि सद्भावना अभियानाचं उद्घाटन राज्यपालांच्या उपस्थितीत काल मुंबईत राजभवन इथं झालं. त्यावेळी ते बोलत होते. सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारनं कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं राज्याच्या पणन विभागानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी आधी 13 जानेवारीपर्यंत मुदत होती. ती संपल्यानंतर केंद्र शासनानं 24 दिवसांची म्हणजे 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याचं वृत्त काही माध्यमातून देण्यात आलं होतं. त्यावर 6 फेब्रुवारीनंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं पणन विभागानं स्पष्ट केलं आहे. सांगली जिल्ह्यात नवीन उद्योग प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं तसंच उद्योजकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल दिलं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं सांगलीमध्ये आयोजित केलेल्या उद्योग व्यापार परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयंत पाटील यावेळी उपस्थित होते. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कालही चमकदार कामगिरी केली. महिला आणि सांघिक टेनिस स्पर्धेत राज्याला रौप्य पदक मिळालं तर मिश्र ट्रायथलॉन रिलेमध्ये महाराष्ट्रानं सुवर्णपदक जिंकलं. हवामान. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, वेळेचं सुयोग्य नियोजन करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतानाच विधिमंडळाची प्रतिष्ठा अबाधित राखावी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं आवाहन. आणि सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून नव्यानं मुदतवाढ नाही, पणन विभागाचं स्पष्टीकरण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.